ಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
चांगल्या साखर उतार्यासाठी ऊस हंगाम 1 डिसेंबरपासून सुरू करावा, राज्य सहकारी साखर कारखाना संघाची मागणी. विदर्भ मराठवाड्यात असणारा दुष्काळ आणि सांगली सातारा कोल्हापूर या साखरपट्ट्यात आलेला महापूर यामुळं ऊसाचं क्षेत्र घटलं. तसंच ऊसाचा जनावरांसाठी चारा म्हणून वापर केला गेला. या सर्वच पार्श्वभूमीवर यंदा साखर उद्योगाला मोठा फटका बसला आहे. यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, पण ऊसाचं नुकसान लक्षात घेता चांगला साखर उतारा मिळण्यासाठी यंदाच्या ऊस गाळप हंगामाची सुरुवात 1 डिसेंबरपासून व्हावी अशी मागणी राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीनं साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. याबाबत बोलताना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळं सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे ऊस पीक पाण्याखाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्या ठिकाणी सुमारे 2 लाख टनां इतकं ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. कदाचित नुकसानीचं प्रमाण वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसंच सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात दुष्काळामुळं ऊस पिकाला चांगलाच फटका बसला आहे. या जिल्ह्यात उत्पादित झालेला चांगला ऊस जनावरांसाठी चारा म्हणून वापरण्यात आला आहे. या परिस्थितीत सर्वच बाबींचा विचार करून साखर संघाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार चांगला साखर उतारा मिळण्यासाठी यंदाचा हंगाम 1 डिसेंबरपासून सुरू करावा या मागणीचं पत्र साखर आयुक्त गायकवाड यांना देण्यात आलं आहे. याबाबत बोलताना साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 डिसेंबरला सुरू करण्याबाबतचं राज्य साखर संघाचं पत्र मिळालं, पण याबाबत वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनकडून मागणी आलेली नाही. हंगाम सुरू करण्याबाबतचा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत होईल असं त्यांनी सांगितलं. साखर सहसंचालक दत्तात्रय गायकवाड म्हणाले, यंदाच्या हंगामात 570 लाख मेट्रिक टन ऊस गाळप अपेक्षित धरलं होतं, मात्र दुष्काळ आणि महापूर यामुळं ऊस पिकाचं नुकसान झाल्यानं 500 लाख मेट्रिक टनाच्या आसपास ऊस गाळप होऊन 50 ते 55 लाख टनापर्यंत साखर उत्पादन खाली येण्याचा अंदाज आहे. त्या अनुषंगानं लवकरच कारखान्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.